93.5 Red FM वर 8:17 मिनिट्स मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्राय तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर 1 मध्ये कालचा रविवार कालची सुट्टी अत्यंत कारणी लागल्यासारखी झाली आहे. कारण काल सणाचा दिवस होता. एकूणच जुनं नाशिक परिसरामध्ये काल रथयात्रेचं आयोजन आणि एकूणच सगळे रथ पाहत असताना सगळा जयघोष ऐकत असताना जय सीता राम सीता या गोष्टी मुखातून आपल्या वदनातून बाहेर येत असताना खऱ्या अर्थानं चैतन्य आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे यु नो गेल्या कितीतरी वर्षांपासून दशकांपासून शतकांपासून आपल्या शहराला ही रामरथाची प्रथा आहे. आणि या प्रथेला आपण आपल्यापैकी बरेच लोक म्हणूयात आपण की असतो तिकडे कायम जात असतो. तिकडे गेल्यानंतर कितीतरी मंडळी अशी आहेत जी रथ ओढायला पुढाकार घेतात. जी लोक रथ ओढायला पुढाकार घेतात त्यांना आज लवकर उठणं त्यांच्याने शक्य नाही आहे कारण काल प्रचंड दमलेली असतील मंडळी. आणि एकूणच गाजावाजा करणं धमाल करणं या सगळ्या गोष्टी काल छान पद्धतीनं पार पडलेल्या आहेत. त्यामुळे जय श्रीराम सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम वर जी हजुरी फ्रॉम की एन का गाणं येत आहे. थोडंसं वेळात एन्जॉय बजाते राहो.